प्रेषितांचे कृत्य याचा 25वा अध्याय. मग फेस्तसुब्यात आल्यावर 3 दिवसांनी कैसर याहून वर यरुशलेम शहरास गेला, तेव्हा मुख्य याजक व यहुद्यातील मुख्य पुरुष यांनी त्याच्याकडे पौलाविरुद्ध फिर्याद केली आणि कृपा करून त्यास यरुशलेम शहरास बोलून घ्यावे अशी त्याच्याकडे विनंती केली. वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता. फेस्ताने उत्तर, पौल कैसरियात कैदेत आहे, मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे, म्हणून त्या मनुष्याचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्या बरोबर येऊन त्यांच्यावर आरोप ठेवावा. मग तो त्यांच्यामध्ये 8-10 दिवस राहून कैसरियास खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी न्यायसनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्यास हुकूम केला. तो आल्यावर यरुशलेम शहरावरून आलेल्या यहुद्यांनी त्याच्या भोवती उभे राहून ज्याचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले. पौलाने प्रत्युत्तर केले की मी यहुद्यांच्या नियमशास्त्राच्या परमेश्वराच्या भवनाचा किंवा कैसऱ्याचा काही अपराध केला नाही. तेव्हा यहुद्यांनी मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, यरुशलेम शहरात जाऊन तेथे माझ्या पुढे या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? तेव्हा पौलाने म्हटले, कैसऱ्याच्या न्यायसभा पुढे मी उभा आहे, येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहुद्यांचा काही अपराध केला नाही हे आपणही चांगले जाणता. मी अपराध केला असता किंवा मरणास योग्य असे काही केले असते तर मी मरण्यास तयार नाही असे नाही, परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यातला एकही जर खरा ठरत नाही तर मला त्याच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो. तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरा पुढे जाशील. मग काही दिवस झाल्यावर आग्रिप्पा राजा व बर्निका ही दोघे कैसरियास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, फिलिस्ताचे बंदीत ठेवलेला एक मनुष्य येथे आहे. मी यरुशलेम शहरास गेलो होतो तेव्हा यहुद्यांच्या मुख्य याजकांनी व वडिलांनी फिर्याद करून त्याच्या विरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची, आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरिता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही, म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी न्यायसनावर बसून मी त्या मनुष्यास आणण्याचा हुकूम केला. त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्या विरुद्ध बोलण्यास उभे राहिले तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप ठेवला नाही. उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणा एका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे त्याच्यावरून यहुदी लोकांनी त्या मनुष्याशी वाद केला. येशू हा जरी मरण पावलेला असला तरी पौलाचा असा दावा आहे की येशू जिवंत आहे. या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजना. तेव्हा त्या यहुदी मनुष्याविरुद्ध यहुदी लोकांचे जे आरोप आहेत त्याबाबत त्यास यरुशलेम शहरात नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्यास विचारले. सम्राटाकडून आपल्या न्याय निवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला तेव्हा मी आज्ञा केली की कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्यास तुरुंगातच ठेवावे. यावरून आग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, मला स्वतःला व या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते. फेस्ताने त्यास उत्तर दिले, उद्या त्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल. म्हणून दुसऱ्या दिवशी आग्रिप्पा आणि बर्निका मोठ्या थाटामाटात आले व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला. तेव्हा फेस्ताच्या आज्ञेनुसार पौलाला तेथे आणण्यात आले. मग फेस्त म्हणाला, राजा आग्रिप्पा, महाराज आणि आमच्या बरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण या मनुष्यास पहा. याच्यात विषयी यरुशलेम व कैसरिया येथील सर्व यहुदी लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे. याला जिवंत राहू देऊ नये असं आकात्य करतात, परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केलेले नाही असे मला आढळून आले. आणि त्याने स्वतःच आपणाला सम्राटाकडून न्याय मिळावा अशी मागणी केली. म्हणून मी त्यास कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरवले आहे. परंतु सम्राटाला याच्याविषयी निश्चितच असे कळावे असे माझ्याकडे काही नाही. म्हणून मी याला तुमच्या पुढे आणि विशेषच राजा आग्रिप्पा पुढे आणून उभे केले आहे. हे आशा करीता की या चौकशीनंतर मला ह्या मनुष्याविषयी काहीही लिहिता यावे. शेवटी एखादा कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही.